ಶಾಲಾ ಶಿಕ್ಷಣ ಇಲಾಖೆ, DSERT ಬೆಂಗಳೂರು, CTE ಬೆಳಗಾವಿ ಹಾಗೂ IT ಫಾರ್ ಚೇಂಜ್ ಬೆಂಗಳೂರು ಇವರ ಸಹಯೋಗದೊಂದಿಗೆ ಆಲೂರು ವೆಂಕಟರಾವ್ ಭಾಷಾ ಕೌಶಲ್ಯ ಕೇಂದ್ರ ಮಕ್ಕಳ ಭಾಷಾ ಕಲಿಕೆಯನ್ನು ಉತ್ತೇಜಿಸುವ ಸಲುವಾಗಿ ಸಿದ್ಧಪಡಿಸಿದ ಕಥಾ ಧ್ವನಿ ಸುರುಳಿಗಳು.
तर मुलांनो, सुट्टी संपल्यानंतर शाळा सुरू होते. ज्या वेळेला विद्यार्थी शाळेत येतात त्यावेळी त्यांचा शाळेचा पहिला दिवस असतो. त्यांची कशी गडबड होते पहा. सकाळी एक वेगळाच उत्साह घेऊनच दोन महिन्याच्या सुट्टीने आज पुन्हा एकदा मुलं शाळेत जाणार आहेत. या शाळेचा पहिला दिवस या साऱ्यांच्या मनात एक वेगळीच हुरहुर आणि त्यांच्यासोबत त्यांच्या पालकांच्या, त्यामुळे आजचा दिवस खास आहे. शाळेचा पहिला दिवस कुणीच विसरू शकत नाही. सगळ्यासाठी शाळेचा पहिला दिवस हा खासच असतो. अशाच पद्धतीने मी एक मुलानो राजूचा शाळेतला पहिला दिवस यावर एक कथा सांगणार आहे.
मी आणि आई चालत चालत शाळेकडे जात आहे. आज माझ्या शाळेचा पहिला दिवस. आई माझा हात धरून मला घेऊन चालली आहे. आई ग, आता मी मोठा झालो हा. सोड माझा हात, मला एकट्याला चालू दे. आई माझा हात आणखी घट पकडते. चालत चालत आम्ही दोघं शाळेजवळ आलो. शाळेपाशी मुलांची खूपच गर्दी आहे. कोणी बस नाही तर कोणी कार बदलून, काही जण रिक्षानं तर काही सायकल वरून. माझ्यासारखी चालत येणारी मुलं पण आहेत. आम्ही आता शाळेच्या दारापाशी पोचलोय. आई माझा हात सोडते. आतमध्ये मला एकट्यालाच जायचं आहे. माझ्या भोवती कितीतरी नवे चेहरे दिसत आहेत. मला थोडीशी भीती वाटते. इतक्यात मी एक पाऊल पुढे टाकतो, मग दुसरं. मागे वळून बघतो तर आई लहान लहान होत चालली आहे. ती दिशेनाशीच होईल का? पुन्हा मी धावत आईकडे जातो. आता मला मी इतका मोठा झालो आहे असं नाही वाटत. मी तिचा हात पकडतो आणि म्हणतो, तू मला सोडून जाऊ नको गं आई. हा आता सगळी मुलं आत गेलेत, बाहेर मी एकटाच आहे. बाई बाहेर येतात आणि माझ्याकडे बघून हसतात. मी पण हसतो.
तू शाळा सुटल्यावर बाहेर येशील ना, तेव्हा मी इथेच असेन, बरं का?
हा आई. मग मी तिचा हात सोडतो. ती माझ्याकडे बघत हात हलवते. मी धावत जात आत जातो. शाळा सुटली की आई परत येतेच भेटणार. मग मी वर्गात गेल्यानंतर वर्गात वेगवेगळ्या प्रकारचे मित्र भेटले. त्यांच्यासोबत मैत्री पण झाली. वर्गातील वर्ग शिक्षिका किती छान शिकवितात. या सर्वांच्या बरोबर बोलण्यात खेळण्यात शाळा सुटण्याची घंटा केव्हा झाली हे कळलेच नाही. शाळा सुटल्यावर आई जिथे थांबते तेथेच होती. मग मी पुन्हा आईचा हात धरून घराच्या वाटेने चालत चालत घरी पोहोचलो. असा माझा शाळेचा पहिला दिवस आनंदात जातो.